प्रेषितांचे कृत्य याचा 13वा अध्याय. अंतुकिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते. ते पुढील प्रमाणे बर्नबा, शिमोन, निग्र, लुक्य, कुर्नेकर, मनायन जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला होता आणि शौल, ही सर्व माणसे परमेश्वराची आराधना करीत व उपासना करीत असता पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, बर्नबा व शौलाला यांना ज्या कामासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करा. म्हणून मंडळीने उपास व प्रार्थना केल्या. त्यांनी बर्नबा व शौल यांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली, मग त्यांना पाठवून दिले. पवित्र आत्म्याच्या द्वारे बर्नबा व शौल यांना पाठवण्यात आले. ते सलुकियात गेले, नंतर तेथून समुद्रमार्गे कुप्र बेटावर गेले. ते जेव्हा सलमी शहरात आले तेव्हा त्यांनी देवाच्या वचनाची यहुदी लोकांच्या सभास्थानात घोषणा केली. मार्क म्हटलेला योहान हाही त्याच्या मदतीला होता. ते संपूर्ण बेट पार करून पफे शहरात गेले. पफे येथे त्यांना एक यहुदी मनुष्य भेटला. तो जादूच्या करामती करीत असे. त्याचे नाव बयेरशू होते. तो खोटा संदेष्टा होता. बयेरशू नेहमी सिग्रे पौल याच्या निकट राहण्याचा प्रयत्न करायचा. सिग्रे पौल राज्यपाल होता व तो हुशार होता. त्याने बर्नबा व शौल यांना आपल्याकडे बोलावले. त्यास त्याच्याकडून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दाखवली. परंतु आलिम जादूगार त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे, हा बर्नबा व शौल याच्या विरुद्ध होता. राज्यपालाने विश्वास ठेवू नये म्हणून आलिमने त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण शौल, ज्याला पौलही म्हणत, तो पवित्र आत्मेने भरला होता. पौलाने त्याच्याकडे रोखून पाहिले व म्हणाला, सैतानाच्या पुत्रा, तू दुष्टाईने व खोटेपणाने भरलेला आहेस. अवघ्या नीतिमानाच्या वैर्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय? तर आता पहा, प्रभूचा हात तुझ्यावर आहे. तू आंधळा होशील व काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही. मग लागलेच आलिमावर धुळे व अंधार पडला आणि तो आपल्याला कोणी हाती धरून चालवावे म्हणून इकडे तिकडे फिरून मनुष्याचा शोध करू लागला. तेव्हा जे झाले ते पाहून राज्यपालाने विश्वास ठेवला. प्रभूच्या शिक्षणाने तो चकित झाला. पौल व जे त्याचे मित्र त्यांच्याबरोबर होते ते पफेकडून समुद्राकडे निघाले. ते पफुलियातील पिरगा गावी आले. परंतु योहान त्यांना सोडून परत येरुशलेम शहरास गेला. पौल व त्याच्या मित्रांनी त्यांचा प्रवास पुढे चालू ठेवला. पिरगापासून पुढे ते पिसिदियातील अंतुकियास गेले आणि शब्बत दिवशी ते सभास्थानात गेले आणि तेथे बसले. तेव्हा नियमशास्त्र आणि संदेष्टेंच्या लेखाचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्नबाला निरोप पाठविला. बंधूंनो, येथील लोकांस काही मदत होईल असे काही बोधवचने सांगा. पौल उभा राहिला आणि आपला हात उंचावून म्हणाला, अहो इस्रायल लोकांनो व देवाच्या भय धरणाऱ्यांनो, ऐका. या इस्रायल लोकांच्या देवाने आपल्या वाडवडिलांची निवड केली आणि ते ज्या काळात मिस्रामध्ये परकी म्हणून राहत होते त्या काळात देवाने त्यांना अगणित केले आणि उभारलेल्या पाहुणे त्यांना तेथून बाहेर आणले आणि देवाने अरण्यातील 40 वर्षे त्यांना सहनशीलता दाखविली. देवाने कानानाच्या प्रदेशातील 7 राष्ट्रांना नाश केला. देवाने त्यांच्या जमिनी त्यांच्या लोकांस दिल्या. हे सर्व साधारणपणे 450 वर्षे घडले. त्यानंतर देवाने शमुएल संदेष्टापर्यंत आपल्या लोकांस न्यायाधीश नेमून दिले. मग लोकांनी राजाची मागणी केली. देवाने त्यांना किशाचा पुत्र शौल याला दिले. शौल हा बन्यामिनाच्या वंशातील होता. तो 40 वर्षापर्यंत राजा होता. नंतर देवाने शौलाला काढून टाकले. देवाने दाविदाला त्याचा राजा केले. दाविदाविषयी देव असे बोलला, इशायाचा पुत्र दाविद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे. तो माझी सर्व इच्छा पूर्ण करील. याच दाविदाच्या वंशातून देवाने इस्रायल लोकांचा तारणारा आणला. तो वंशज येशू आहे. देवाने हे करण्याचे अभिवचन दिले होते. येशू येण्यापूर्वी सर्व इस्रायली लोकांस योहानाने उपदेश केला. त्यांच्या अंतकरणात बदल व्हावा म्हणून योहानाने लोकांस सांगितले की त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे. जेव्हा योहान आपले काम संपवत होता तेव्हा तो म्हणाला, मी कोण आहे असे तुम्हास वाटते? मी ख्रिस्त नाही. तो नंतर येत आहे, त्याच्या वाहनाचे बंद सोडण्याची सुद्धा माझी लायकी नाही. माझ्या बंधूंनो, आब्रामच्या कुटुंबातील पुत्रांनो आणि तुम्ही यहुदी नसलेले पण खऱ्या देवाची उपासना करणारे, ऐका. या तारणाची बातमी आम्हास सांगितली गेली. येरुशलेम शहरामध्ये राहतात ते यहुदी व त्याचे अधिकारी यांनी त्यास ओळखले नाही. येशू हा तारणारा होता. येशूविषयी जे शब्द संदेष्ट्यांनी लिहिले ते यहुदी लोकांसाठी प्रत्येक शब्दाच्या वारी वाचले गेले. परंतु त्यांना ते समजले नाही. यहुदी लोकांनी येशूला दोषी ठरविल्याने त्यांनी ते भविष्यवाद्याचे शब्द खरे ठरले. येशूने का मारावे याचे खरे कारण ते शोधू शकले नाहीत. पण त्यांनी पिलाताला सांगितले की त्यास जीवे मारावे. शास्त्रामध्ये येशूच्या बद्दल या गोष्टी लिहिल्या होत्या की जे वाईट ते त्याच्या बाबतीत घडणारे होते ते सर्व ह्या यहुदी लोकांनी येशूला केले. मग त्यांनी येशूला वधस्तंभावरून खाली घेतले व त्यास कबरेत ठेवले. पण देवाने त्यास मरणातून उठवले. यानंतर पुष्कळ दिवसापर्यंत जे त्याच्याबरोबर होते त्यांना गालील प्रांतापासून यरुशलेम शहरापर्यंत येशूने दर्शन दिले. ते लोक आता त्याचे साक्षीदार म्हणून लोकांसमोर आहेत. आम्ही तुम्हास देवाने जे अभिवचन आमच्या वडिलांना दिले त्याविषयी स्वार्थ सांगतो. आम्ही त्याचे लेकरे आहोत आणि देवाने हे अभिवचन आमच्या बाबतीत खरे करून दाखविले. देवाने हे येशूला मरणातून पुन्हा उठविण्याच्या द्वारे केले. आम्ही याविषयी स्तोत्रसंहितेमध्ये सुद्धा वाचतो, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून त्याने त्यास मरणातून उठवले. याविषयी त्याने असे सांगितले आहे की दाविदाला देण्यात आलेली पवित्र व निश्चित आशीर्वाद तुम्हाला देईन. म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतो, तू तुझ्या पवित्र पुरुषाला कब्रेत कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. कारण दाविद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून मरण पावला. आपल्या वाडवडिलांशेजारी त्यास पुरले आणि कब्रेत त्याचे शरीर कुजले. पण ज्याला देवाने मरणातून पुन्हा उठवले त्यास कुजण्याचा अनुभव आला नाही. बंधूंनो, आम्ही जी घोषणा करीत आहोत ते तुम्ही समजून घेतले पाहिजे. ह्या एकाकडूनच तुमच्या पापाची क्षमा तुम्हास मिळू शकते. मोशेचे नियमशास्त्र तुम्हास तुमच्या पापापासून मुक्त करणार नाही, पण प्रत्येक व्यक्ती जी त्याच्यावर विश्वास ठेवते ती त्याच्याद्वारे त्या सर्वांविषयी न्यायी ठरविली जाते. संदेश त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी घडतील, सावध राहा, ह्या गोष्टी तुमच्या बाबत होऊ नयेत म्हणून जपा. अहो धिक्कार करणाऱ्यांनो, पहा, आश्चर्य करा व नाहीसे व्हा, कारण तुमच्या काळामध्ये मी एक कार्य करतो ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. कोणी ते स्पष्ट करून सांगितले तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. जेव्हा पौल व बर्नबा जाऊ लागले तेव्हा लोक म्हणाले की पुढील शब्दाच्या दिवशी परत या आणि आम्हास याविषयी अधिक सांगा. सभास्थानातील बैठक संपल्यावर लोक यहुदी लोक आणि यहुदी मतानुसारी चालणारे इतर धार्मिक लोक पौल व बर्नबा याच्या मागे गेले. पौल व बर्नबा यांनी त्या लोकांस देवाच्या कृपेत टिकून राहण्यास कळकळीची विनंती केली. पुढील शब्दाद्वारी शहरातील जवळजवळ सर्व लोक परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी एकत्र जमले. यहुदी लोकांनी त्या सर्वांना तेथे पाहिले, त्यामुळे यहुदी लोकांस मत्सर वाटू लागला. तेही काही फार वाईट गोष्टी बोलले आणि जे पौल बोलला त्याविरुद्ध वाद उपस्थित केला. पण पौल व बर्नबा फार धैर्याने बोलले. ते म्हणाले, देवाचे वचन तुम्हा यहुद्यांना प्रथम आम्हास सांगितलेच पाहिजे, पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात. तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेत आहात व अनंत काळचे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहात. म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशातील परराष्ट्रीय लोकांकडे जाऊन प्रभूने आम्हास आज्ञा दिली आहे की परराष्ट्रीयांसाठी मी तुम्हास प्रकाश असे केले यासाठी की तुम्ही पृथ्वीवरील सर्व लोकांस तारणाचा मार्ग दाखवू शकाल. जेव्हा यहुदी नसलेल्यांनी पौलाला असे बोलताना ऐकले तेव्हा ते फार आनंदित झाले. परमेश्वराच्या वचनाला त्यांनी गौरव दिले आणि त्या लोकांपैकी पुष्कळांनी वचनावर विश्वास ठेवला, कारण ते अनंत काळच्या जीवनासाठी निवडले गेले होते आणि परमेश्वराचा संदेश संपूर्ण देशात सांगितला गेला. तेव्हा यहुदी लोकांनी शहरातील काही धार्मिक स्त्रिया व पुढारी यांना भडकावून दिले. त्या लोकांनी पौल व बर्नबा यांच्या विरुद्ध अनेक वाईट गोष्टी केल्या आणि त्यांना शहराबाहेर घालून दिले. मग पौल व बर्नबा यांनी आपल्या पायाची धूळ झटकली व ते इकुन्या शहरात गेले. इकडे येशूचे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.